तनु उकारांत स्त्रीलिंगी शब्द, ये थे चतुर्थी, पंचमी, षष्ठी व सप्तमीच्या एक वचनाची प्रत्येकी दोन दोन रूपे होतात, ती नीट लक्षात ठेवावीत. तनुहु, तनु, तनवः प्रथमा, तनुम, तनु, तनुः द्वितीया, तन्वा, तनुभ्याम, तनुभिः तृतीया, तन्वे, तन्वै, तनुभ्याम, तनुभ्यः चतुर्थी, तनोः, तन्वाः, तनुभ्याम, तनुभ्यः पंचमी, तनोः, तन्वाः, तन्वोः, तनूनां षष्ठी, तनौ, तन्वां, तन्वोः, तनुषु सप्तमी. हे तनो, हे तनु, हे तनवः संबोधनम्.